ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे.
आपण प्रतीक्षा करू शकता किंवा आपण डायल केलेला नंबर सध्या दोस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. आज